चीनी मंडी .com पॉडकास्ट।
आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आधार सेवा केंद्र। आधार सेवा केंद्र हे आता आठवड्यातील सातही दिवस खुलं राहणार आहे। आधार सेवा केंद्रात वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधारनं हा निर्णय घेतला आहे। यापूर्वी मंगळवारी आधार सेवा केंद्र बंद ठेवण्यात येत होतं। आधारनं ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे। दर दिवसाला 1000 आधार कार्ड इनरॉलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट केल्या जातात। पासपोर्ट सेवा केंद्राच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या आधार सेवा केंद्रात जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घेता येईल। आधार सेवा केंद्रात नवीन आधार कार्डसाठी अर्ज करणं, UIDAI डेटाबेसमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख, लिंग आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंटही बदलू शकतात। आधार सुरू करणाऱ्या संस्थेनं 2019 डिसेंबर महिना अखेरपर्यंत 53 शहरात 114 नवीन केंद्र सुरू करण्याची योजना आखली आहे। आधार संस्थेकडून जवळजवळ देशभरात आधार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे। मात्र जर तुमच्या गावात किंवा जवळील परिसरात आधार केंद्र नसेल तर बँक, पोस्ट कार्यालय, BSNL कस्टमर्स सेंटर आणि राज्य सरकारद्वारे निवडण्यात आलेल्या कार्यालयात जाऊन आधार अपडेट आणि नोंदणी करू शकता।